नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेल पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्ली इथं झालेल्या या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना प्रदान करण्यात आला. अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला पकडलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिया करून पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढला आहे. सैफ यांच्या जीवाचा धोका टळला असला तरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनी व्हॅनला दिलेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 10 वाजता नारायणगावजवळ घडली. ही मिनी व्हॅन नारायणगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 423 अंकांची घसरण झाली आणि तो 76,619 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 108 अंकांची घसरण नोंदवत 23,203 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.